शास्ते अध्याय 18. त्या दिवसात इस्रायलावर कोणी राजा नव्हता आणि त्या दिवसात दानाचा वंश वस्ती करण्यासाठी आपले वतन मिळवायला पाहत होता, कारण त्या दिवसापर्यंत त्यास इस्रायलाच्या वंशामध्ये वतनातला भाग मिळाला नव्हता. दानाच्या लोकांनी आपल्या सगळ्या वंशातून सराव व अष्टावोल यातून अनुभवी असे 5 शूर योद्धे पुरुष निवडून त्यांना देशाची टेहाळणी व पाहणी करण्यासाठी पाठवले. तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले, जा आणि तो देश पहा. मग ते इफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखाच्या घरापर्यंत आले आणि त्यांनी रात्र तेथे घालवली. ते मिखाच्या घराजवळ होते तेव्हा त्यांनी त्या तरुण लेव्याचा शब्द ओळखला. यास्तव ते तिकडे वळून त्यास बोलले, तुला इकडे कोणी आणले आणि तू या ठिकाणी काय करतोस? तू येथे का आहेस? तो त्यांना म्हणाला, मिखाने माझ्यासाठी जे काही केले ते असे आहे आणि मला मोलाने नियुक्त केले आणि मी त्याचा याजक झालो आहे. तेव्हा त्यांनी त्यास म्हटले, तू कृपा करून देवाला सल्ला विचार की आम्ही जो प्रवास करीत आहोत तो सफल होईल किंवा नाही. तेव्हा तो याजक त्यांना बोलला, तुम्ही शांतीने जा. ज्या मार्गाने तुम्हाला जायचे आहे त्यामध्ये परमेश्वर देव तुमचे मार्गदर्शन करील. मग ती 5 माणसे निघाली आणि लईश येथे आली आणि त्यांनी पाहिले की ज्या प्रकारे सिदोनी अबाधित व सुरक्षित राहत होते तसेच त्यामध्ये राहणारे लोक हे तेथे सुरक्षित आहेत आणि देशात त्यांना कशा प्रकारेही त्रास देणारा किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवणारा एकही जण तेथे नव्हता. हे सिदोन्यांपासून फार दूर राहत होते आणि त्यांचे कोणाबरोबरही व्यावहारिक संबंध नव्हते. नंतर ते सराव व अष्टावोल येथे आपल्या वंशाजवळ आले तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना विचारले, तुमचा अहवाल काय आहे? ते म्हणाले, चला आपण त्यांच्यावर हल्ला करू, कारण आम्ही तो देश पाहिला आणि तो फार चांगला आहे. तुम्ही काहीच करणार नाही का? तुम्ही तो देश जिंकण्यासाठी आणि त्यावर चढाई करून ताब्यात घेण्यासाठी कंटाळा करू नका. तुम्ही तेथे जाल तेव्हा आम्ही अगदी सुरक्षित आहोत असा विचार करणाऱ्या लोकांकडे जाल. तसेच त्यांचा देश विस्तीर्ण आहे, देवाने ते तुम्हाला दिले आहेत. ती जागा अशी आहे की पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीची उणीव तेथे नाही. मग तेथून म्हणजे सराव व अष्टावोल यातून दानाच्या कुळातले 600 पुरुष लढाईसाठी शस्त्र घेऊन निघाले. तेव्हा त्यांनी जाऊन यहुदातल्या किर्यात यारीम जवळ तळ दिला. यास्तव आजपर्यंत त्या ठिकाणाला महानेदान दानाची छावणी असे म्हणतात. ते किर्यात यारीमाच्या पश्चिमेस आहे. मग ते तेथून पुढे इफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशात गेले आणि मिखाच्या घरापर्यंत आले तेव्हा जी 5 माणसे लईश प्रदेश हेरावयास गेली होती त्यांनी आपल्या नातेवाईकांना असे सांगितले की या घरामध्ये याजकाचे एफोद व कुलदेवता आणि कोरीव मूर्ती व ओतीव धातूची मूर्ती आहेत. हे तुम्हाला माहीत आहे काय? तर आता काय करायचे ते तुम्ही ठरवा. मग त्यांनी तिकडे वळून मिखाच्या घरी त्या तरुण लेव्याच्या घरात जाऊन त्याचे क्षेम कुशल विचारले. नंतर दानाच्या वंशातली ती 600 माणसे आपल्या लढाईची शस्त्रे घेऊन प्रवेशद्वाराशी उभी राहिली आणि जी 5 माणसे देश हेरायला गेली होती त्यांनी आत शिरून ती कोरीव मूर्ती एफोद कुलदेवता व ओतीव मूर्ती घेतली. त्यावेळी तो याजक शस्त्र सज्ज असणाऱ्या 600 मनुष्यांबरोबर दरवाजा पुढे उभा होता. तर त्यांनी मिखाच्या घरात जाऊन ती कोरीव मूर्ती व ते एफोद व ते कुलदेवता व ती ओतीव धातूची मूर्ती घेतली असता तो याजक त्यांना म्हणाला, तुम्ही हे काय करत आहात? त्यांनी त्यास म्हटले, तू शांत राहा, आपला हात आपल्या तोंडावर ठेव व आमच्या बरोबर चल आणि आमचा बाप व आमचा याजक हो. एका मनुष्याचा याजक होऊन राहणे बरे की एका वंशाचा आणि इस्रायलाच्या कुळाचा याजक व्हावे हे बरे? कोणते बरे? तेव्हा त्या याजकाच्या मनास आनंद झाला. यास्तव तो ते एफोद व ते कुलदेवता व ती कोरीव मूर्ती घेऊन त्या लोकांबरोबर गेला. अशा रीतीने ते तेथून वळले आणि दूर गेले. लहान मुले वाळे, गुरे ढोरे व त्यांची मालमत्ता ते आपल्या पुढे घेऊन चालले. मिखाच्या घरापासून ते बरेच अंतर दूर गेल्यावर ज्यांची घरे मिखाच्या घराजवळ होती त्यांनी माणसे एकत्र बोलावली आणि ते दान वंशाच्या लोकांच्या पाठीस लागले. त्यांनी दान वंशाच्या लोकास हाक मारली तेव्हा ते मागे वळून मिखाला म्हणाले, तुला काय झाले म्हणून तू समुदाय घेऊन आलास? तो म्हणाला, मी केलेले देव तुम्ही चोरले आणि माझ्या याचकाला तुम्ही घेऊन चालला आणि आता मला दुसरे काही राहिले आहे काय? तर तुला काय झाले हे तुम्ही मला कसे विचारू शकता? मग दान वंशाच्या लोकांनी त्यास म्हटले, तू आपला आवाज आम्हाला ऐकू देऊ नको, नाहीतर आमच्यातली फार रागीट माणसे तुझ्यावर हल्ला करतील आणि तू व तुझ्या घराण्याला मारून टाकतील. मग दानाचे लोक आपल्या मार्गाने गेले आणि मिखाने पाहिले की आपल्यापेक्षा ते बलवान आहेत, म्हणून तो माघारी फिरून आपल्या घरी गेला. मिखाने ज्या मूर्ती केल्या होत्या त्या आणि त्याचा जो याजक होता त्यास त्यांनी घेतले. मग ते लईश नगरास आले. तेथील लोक शांत व निश्चिंत होते. त्यांना तलवारीने मारले आणि नगराला आग लावून जाळले. तेव्हा त्यांना कोणी सोडवणारा नव्हता, कारण ते सिदोनापासून दूर होते आणि त्यांचा कोणाशीही व्यवहार नव्हता. ते नगर बेथ रहोबच्या खोऱ्याजवळ होते. दानी लोकांनी तेथे पुन्हा नगर बांधले आणि ते त्यामध्ये राहिले. त्यांनी आपला पूर्वज दान, जो इस्रायलाचा एक पुत्र होता, त्याचे नाव त्या नगराला दिले. परंतु पहिल्याने त्या नगराचे नाव लईश होते. नंतर दानाच्या लोकांनी आपल्यासाठी ती कोरीव मूर्ती केली आणि मनुष्यचा पुत्र गेरशोम याचा वंशज योनाथान तो व त्याची मुले देश बंदीवासात जाईपर्यंत दानाच्या वंशाचे याजक होते. देवाचे मंदिर शिलोहमध्ये होते. तोपर्यंत त्यांनी आपल्यासाठी मिखाची कोरीव मूर्ती जी त्याने केली होती तिची उपासना केली.